नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या सत्ताधारी महायुतीनं आज सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं. महाविकास आघाडीनं 2.5 वर्षात केल्या अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले, पण महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. रबी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यात गव्हाच्या हमीभावात 150 रुपये, बाजरी 130, ज्वारी 130, हरभरा 210, मसूर 275, मोहरी 300, तर सूर्यफुलाच्या हमीभावात 140 रुपये वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्य आव्हानं असून कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं 23व्या SCO अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत बोलत होते. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया सुरू असताना व्यापाराला प्रोत्साहन देता येत नाही असं त्यांनी बजावलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या अखिल शेरॉननं 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत भारतानं 2 पदकं मिळवली आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 319 अंकांनी घसरून 81,501 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,971 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.